पहिले शमुएल अध्याय 15। शमुएल शौलाला म्हणाला, परमेश्वराने आपले लोक इस्रायल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले, तर आता तू परमेश्वराची वचने ऐक। सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल मिस्रातून वर येत असता अमालेक्याने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्या विरुद्ध कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे। आता तू जाऊन अमालेक्याला मार आणि त्याचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर, त्यांना सोडू नको, तर पुरुष व स्त्रिया, मुले व बालके व गायबैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जीवे मार। मग शौलाने लोकास बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली, ते 200,000 पायदळ होते व यहुदातील माणसे 10,000 होती। मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला। तेव्हा शौलाने केनी लोकास म्हटले, अमालेक्यांबरोबर तुम्हास मारू नये, म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून जा, कारण इस्रायल लोक मिस्रातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला। तेव्हा केनी अमालेक्यांमधून निघून गेले। मग शौलाने हवीलापासून मिस्रासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला। त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकास तलवारीच्या धारेखाली जीवे मारले। तथापि शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत ठेवले, तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले, त्यांचा अगदीच नाश केला नाही, परंतु जे टाकाऊ आणि निरुपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला। तेव्हा परमेश्वराचे वचन शमुएलाकडे आले, ते म्हणाले, मी शौलाला राजा केले याचे मला दुःख होत आहे, कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत। मग शमुएलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला। शमुएल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला, तेव्हा कोणी शमुएलाला सांगितले की शौल कर्मेलास आला होता आणि पहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे। मग शमुएल शौलाकडे आला आणि शौल त्यास म्हणाला, परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो, मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे। तेव्हा शमुएल म्हणाला, तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय बैलांचे हंबरणे मी ऐकतो, ते काय आहे? मग शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली, कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत, पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला। तेव्हा शमुएलाने शौलाला म्हटले, तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले ते मी तुला ऐकवतो। शौल त्यास म्हणाला, बोला। मग शमुएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्रायलांच्या वंशाचा प्रमुख करण्यात आले नाही काय, आणि परमेश्वराने तुला इस्रायलावर राजा केले। परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर, मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लूट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? तेव्हा शौल शमुएलाला म्हणाला, मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेक्याचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे। परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातील उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली। शमुएल म्हणाला, परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञापालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे, कारण बंडखोरी जादूगिरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखे आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले, त्यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे. मग शौल शमुएलास म्हणाला, मी पाप केले आहे, कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत. ते यामुळे की लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले. तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापांची क्षमा कर आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये. शमुएल शौलाला म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, कारण तू देवाचे वचन धिक्कारले आणि परमेश्वराने तुला इस्रायलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे. शमुएल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमुएलाने त्यास म्हटले, परमेश्वराने आज इस्रायलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे. तसेच इस्रायलाचे सामर्थ्य तो आहे. तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही, कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही. तेव्हा शौल म्हणाला, मी पाप केले आहे, तरी आता मी तुला विनंती करतो, माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्रायलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये. मग शमुएल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले. मग शमुएल म्हणाला, अमालेकाचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा. तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला आणि अगागाने म्हटले, खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे. तेव्हा शमुएल म्हणाला, जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल. मग शमुएलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर शमुएल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला. शमुएल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही, तरी शमुएलाने शौलासाठी शोक केला. आपण शौलाला इस्रायलावर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.